आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून नागपुरात होणार। जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र एससी एसटी व्हीजे एनटी ओबीसी एसबीसी सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर। आणि नागपूरसह विदर्भात पावसाची उघडीप, उकाड्यात वाढ। आता सविस्तर बातम्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभाची मर्यादा 50,000 रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा आज विधानसभेत केली। तसंच 2025 पर्यंतची कर्जमाफीची अट रद्द करण्यात आल्यानं अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा करत हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून नागपुरात होणार असल्याचं जाहीर केलं। या अधिवेशनात विधान परिषदेत 27 विधेयकं मंजूर झाली असून 1 विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं। अधिवेशनात एकूण 101 तास 10 मिनिटं कामकाज झालं। सदस्यांची सरासरी उपस्थिती 78% राहिली, तर मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे 35 मिनिटं कामकाज वाया गेल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच विधानसभेचं कामकाजही संस्थगित करण्यात आलं। यावेळी विधान परिषदेतले सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना निरोप देण्यात आला। या सदस्यांची मुदत 6 डिसेंबर 2026 रोजी संपुष्टात येणार आहे। आजच्या दिवसाच्या कामकाजाचा आढावा ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून।
राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती, त्यावर चौधरी यांनी उपप्रश्न विचारला। ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली। जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत, त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं। अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित प्रस्ताव गमावले होते, यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली। याशिवाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणा त्यांनी केली। आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वृत्त विभागातून मी संस्कृती भिलोंडे।
महाराष्ट्रातील जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं एससी एसटी व्हीजे एनटी ओबीसी आणि एसबीसी सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर झालं। खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी, शिक्षण किंवा निवडणुकीत लाभ घेतल्याचं सिद्ध झाल्यास संबंधित लाभ रद्द करून वसुली केली जाणार आहे। अशा प्रकरणात 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि 2,000 ते 20,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात अपील प्राधिकरणाची व्यवस्था असून त्याच्या निर्णयाला थेट उच्च न्यायालयात आव्हान देता येणार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजातील व्यक्तींना पुनर्वसन कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींचा वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। या बांधवांना मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 पूर्ण मालकी हक्क करण्याचा अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला। विधानभवनात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत महसूल मंत्र्यांनी यासंबंधीचे महत्वपूर्ण निर्देश दिले। अमरावती महानगरपालिकेच्या कचरा उचल निविदा प्रक्रियेत कथित अनियमिततेच्या विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सखोल चौकशी करण्यात येणार आहे। चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर 90 दिवसांच्या आत कारवाई केली जाईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली। भारताच्या 2026 ब्रिक्स अध्यक्षतेखाली ब्रिक्स सदस्य देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकत्र आणणारी तिसरी ब्रिक्स वाहतूक कार्यगट बैठक काल नागपूर इथं सुरू झाली। पुढील 2 दिवसातील चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधील भागीदारी आणि परस्परांकडून शिकण्याची भावना अधिक दृढ होणार असून या कार्यगटाच्या बैठकीनंतर उद्या 11 जुलै शनिवारी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर इथं ब्रिक्स वाहतूक मंत्र्यांची तिसरी बैठक होणार आहे।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर आणि नागपूर नाशिक रोड मार्गावर दोन जोड्या अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी नागपूर विशेष गाडी 11 जुलै रोजी तर नागपूरच्या सीएसएमटी विशेष गाडी 12 जुलै रोजी धावणार आहे. तसंच नागपूर नाशिक रोड विशेष गाडी 12 जुलै आणि नाशिक रोड नागपूर विशेष गाडी 13 जुलै रोजी चालवण्यात येईल. या सर्व गाड्या पूर्णपणे अनारक्षित असून प्रत्येकी 16 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 एसएलआर अशा एकूण 18 डब्यांसह धावतील. प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन मध्य रेल्वेनं केलंय. रस्ते अपघातांमध्ये 21% घट नोंदवत यवतमाळ जिल्ह्यानं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. जानेवारी ते जून 2026 या कालावधीत यवतमाळ पोलिसांनी केलेल्या नियोजनबद्ध उपाययोजनांमुळे अपघातांमध्ये 100 मृत्यूंमध्ये 53 तर जखमींच्या संख्येत 97% घट झाली आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या कठोर कारवाई आणि जनजागृती मोहिमांमुळे हे यश मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दादा मनोहरराव कल्लावार स्मृती प्रित्यर्थ महात्मा बसवेश्वर व्याख्यानमाला 13 जुलै रोजी दुपारी 4 वाजता दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. लोकशाही प्रस्थापनेत महात्मा बसवेश्वरांचं योगदान या विषयावर संत साहित्याचे अभ्यासक पंकज वंजारे हे व्याख्यान देणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक संजय काटकर यांनी भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र भुयार इथं भेट देऊन आरोग्य सेवांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आशा स्वयंसेविका जन आरोग्य समितीचे पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाजातील अडचणी जाणून घेतल्या. आरोग्य सेवांमध्ये डिजिटल प्रणालीचा अधिक वापर, पेपरवर्क कमी करणं आणि माता बाल आरोग्य, लसीकरण आणि जनजागृती अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला. वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील 11 भूखंडांचं भाडेपट्टा करार शासनानं रद्द केले आहे. पुणे पणन संचालनालयानं 11 जूनच्या आदेशानुसार वादग्रस्त विकास आराखड्याचा ठरावही रद्द केलाय. आमदार डॉ आशिष देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर झालेल्या चौकशीत नियमभंग आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली असून पुढील प्रशासकीय कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसानं उघडीप दिली असून उकाड्यात वाढ झाली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या तसंच परवा देखील विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार पदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सर जॉर्ज मरिनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशी लढत होणार आहे. दीनदयाल शोध संस्थानाच्या दीनदयाल पुस्तक पेढीमार्फत नागपुरातील 30 ते 35 शाळातील आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि वह्यांचं वितरण आज करण्यात आलं. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ बाबासाहेब नंदन पवार यांनी विद्यार्थ्यांनी समाजहिताचं ध्येय ठेवून कार्य करण्याचा निर्धार करावा असं आवाहन यावेळी केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार. जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र एससी एसटी व्हीजे एनटी ओबीसी एसबीसी सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत मंजूर आणि नागपूरसह विदर्भात पावसाची उघडीप, उकाड्यात वाढ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.